चीनीमंडी.com पॉडकास्ट। मृत्यूदर रोखणे महत्वाचे, रुग्णांचे संपर्क शोधण्यात अजिबात ढिलाई नको, मुख्यमंत्री। कोरोनाशी आपण 3 महिन्यांपासून लढत आहोत, रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आपण चांगल्या पद्धतीने रोखला असून तरी मृत्यूदर वाढणे बरोबर नाही। आपण लॉकडाऊन शिथिल केला आहे त्यामुळे रुग्णांच्या संख्येत काही जिल्ह्यात वाढ होत आहे। रुग्ण सापडणे आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क जलदरित्या शोधणे हा एकमेव मार्ग आहे। या कामात अजिबात ढिलाई नको असं सांगताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेथील तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स नेमावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले। ते आज राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांच्याकडून कोरोना परिस्थितीचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेत होते। यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील सहभागी होते। मुंबई येथे डॉक्टर्सचा चांगला फोर्स आपण स्थापन केला असून त्याचा चांगला उपयोग झाला। आता प्रत्येक जिल्ह्यात किंवा विभागात असा टास्क फोर्स करणे गरजेचे झाले आहे, कारण रुग्णसंख्या वाढत आहे असं सांग मुख्यमंत्री म्हणाले की यामध्ये तेथील जुने जाणते तज्ज्ञ डॉक्टर्स असावेत आणि त्यांच्या मुंबईच्या डॉक्टर्सशी देखील कायम संपर्क असावा। आपले रुग्ण बरे होण्याचेही प्रमाण खूप चांगले आहे, प्रयोगशाळांमधून चाचणीचे अहवाल आता लगेचच मिळायला पाहिजेत अशा सूचना असताना काही ठिकाणी 72 तास लागत असतील तर ती गंभीर बाब आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगून कोणत्याही परिस्थितीत ढिलाई नाही झाली पाहिजे असे त्यांनी सांगितले। ट्रॅकिंग अँड ट्रेसिंग बाबतीत केंद्राने आणि राज्याने व्यवस्थित मार्गदर्शिका दिल्या आहेत, त्याप्रमाणे झाले पाहिजेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की काही वरिष्ठ डॉक्टर्सनी आपले वय आणि इतर आजार असल्याने कोविड रुग्णांना तपासत नाहीत, कनिष्ठ डॉक्टर्स कोविड जबाबदारी सांभाळत आहेत असे निदर्शनास आले। या वरिष्ठ डॉक्टर्सनी थेट कोविड उपचार करायचे नसतील तर रुग्णालयात उपस्थित राहून इतर डॉक्टर्सना मार्गदर्शन करू शकतात किंवा संगणक, स्मार्टफोन, कॅमेरा या माध्यमातून स्वतःला सुरक्षित ठेवून उपचारांचे मार्गदर्शन करणे सहज शक्य आहे। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील अधिक गतीने रुग्णांचे संपर्क शोधणे गरजेचे आहे असे सांगितले। आता पावसाळा सुरुवात झाली असून रोगांमध्ये वाढ होऊ शकते, अशावेळी नॉन कोविड रुग्णांना त्वरित उपचार मिळणे गरजेचे आहे असं ते म्हणाले। मीरा भाईंदर, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, धुळे, लातूर, अमरावती, औरंगाबाद या जिल्ह्यांचा व महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना साथीचा आढावा त्यांनी यावेळी घेतला। प्रारंभी प्रधान सचिव आरोग्य डॉक्टर प्रदीप व्यास यांनी रुग्ण दुप्पट होण्याचे दिवस 21.3 वरून 23.3 झाले आहेत, रिकव्हरी रेट 50.4 असून देशाचा रिकव्हरी रेट 53.8 इतका, तसेच मृत्यू दर 3.7 वरून 4.8% झाल्याची माहिती सुद्धा त्यांनी यावेळी दिली। एखाद्या इमारतीत एखाद्या अपार्टमेंटमध्ये कोविड रुग्ण आढळल्यास त्या इमारतीवर दररोज लक्ष ठेवून रहिवाशांकडे, तब्येतीकडे बारकाईने लक्ष ठेवावे, तसेच किमान फोनवरून तरी चौकशी करीत राहणे गरजेचे आहे असेही ते यावेळी म्हणाले।